चीनीमंडी.com पॉडकास्ट।
श्री छत्रपती साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यानं गळीत हंगाम 2018-19 मध्ये कार्यक्षेत्रातील सभासदांचे 6.80 लाख मेट्रिक टन आणि गेट केन ऊस पुरवठा धारकांचे 2.16 लाख मेट्रिक टन असे एकूण 8.96 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं आहे। कारखान्याकडून शेतकरी सभासदांसह कामगारांनाही भरीव बोनस देण्यात आला असून यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे। कारखान्यांकडून नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात येत असल्याचं अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितलं। कारखान्यानं यापूर्वी रुपये 2500 प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांना अदा केली असून संचालक मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार दिवाळी सणासाठी प्रति मेट्रिक टन रुपये 100 प्रमाणे होणाऱ्या रकमेतून भाग विकास निधी रुपये 10 प्रति मेट्रिक टन प्रमाणे कपात करून उर्वरित रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांच्या खात्यामध्ये वर्ग केली आहे। शिवाय कारखान्याकडून पूर्व हंगामी ठेव रक्कम रुपये 1.27 लाख आणि त्यावरील व्याजही शेतकरी सभासदांच्या खाती वर्ग करण्यात आलं असल्याचं संचालक मंडळाकडून सांगण्यात आलं। तर कामगारांना 2018-2019 करिता यापूर्वी मकर संक्रांतीच्या सणावेळी 5% प्रमाणे रक्कम अदा करण्यात आली असून दिवाळीसाठी 10% प्रमाणे बोनस सानुग्रह अनुदान अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं संचालक मंडळानं सांगितलं आहे।